माझे नाव स्वप्नाली सुपती शेरे. इयत्ता सातवी. शारीरिक आणि मानसिक विकासामध्ये कोणता फरक आहे?